ചാലം പങ്കും ലംഘയതേ യകൃപാ തമഹം വന്ദേ പരമാനന്ദമാധവം ഗുരുർബ്രഹ്മാ ഗുരുർവിഷ്ണു ഗുരുദേവോ മഹേശ്വരഃ ഗുരുസാക്ഷാത് പരബ്രഹ്മ തസ്മൈ ശ്രീ ഗുരവേ നമഃ. ശ്രീരാം ശ്രീരാം ശ്രീരാം. ഓം പാർത്ഥായ പ്രതിബോധിതാം ഭഗവതാം നാരായണേന സ്വയം വ്യാസേന ഗ്രഥിതാം പുരാണമുനിനാ മധ്യേ മഹാഭാരതം അദ്വൈതാമൃതവർഷിണീം ഭഗവതീം അഷ്ടാദശാധ്യായിനീ അംബത്വാം അനുസന്ദധാമി ഭഗവത് ഗീതേ ഭവദ്വേഷിണീ. നമോസ്തു തേ വ്യാസവിശാലബുദ്ധേ ഫുല്ലാരവിന്ദായതപത്രനേത്ര യേന ത്വയാ ഭാരതതൈലപൂർണഃ പ്രജ്വാലിതോ ജ്ഞാനമയപ്രദീപഃ യം ബ്രഹ്മാ വരുണേന്ദ്രരുദ്രമരുതസ്തുന്വന്തി ദിവ്യൈസ്തവൈഃ വേദൈസ്താംഗ പദക്രമോപനിഷദൈഃ ഗായന്തി യം സാമഗാഃ. ധ്യാനാവസ്ഥിതഃ തദ്ഗതേന മനസാ പശ്യന്തി യം യോഗിനോ യസ്യാന്തന്ന വിദു സുരാസുരഗണാഃ ദേവായ തസ്മൈ നമഃ. ശ്രീരാം. കേവലം കരുണാകാരം കൈവല്യാനന്ദദായകം സംസാരതാപശമനം സമർത്ഥം സമദർശിനം സ്വയം പ്രകാശം സംസിദ്ധം സ്വരൂപാനന്ദ സദ്ഗുരും പാവനം പരമം ശാന്തം പാവസേവാസിനം ഭജേ. സോഹം സിദ്ധി സുസമ്പന്നൗ നാദസന്ധാന സംസ്ഥിതഃ വീതരാഗോ വിശേഷശ്ച ശ്രീഗുരു പാതു മാം ഭവേ. ജ്ഞാനേ ശാന്തി സരോജലുപ്ത മധുപ സ്വാമീ സ്വരൂപാങ്കിതഃ സന്താനാൻ വചനാനുഭൂതി പഥിക साक्षी स्वयं कापणी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोहं योगरतं कृतार्थचरितं वंदे यतिं माधवं स्वामी माधवनाथ वल्लभमतो वैराग्यरत्नाकरं प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदं उत्तुंगदिं वत्सलं सोहं बोधशुचित्वपूर्णसततं तूर्यत्वमासाधितं वंदे त्वां मकरंदनाथयतिनं रक्षस्वदीनांकितं ॐ। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय।
परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद
महाराज की जय।
परमहंस सद्गुरु
स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय।
सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। या कारणे पै बापा जया आथी आपुली कृपा तेने वेदांचिया निरोपा आन न कीजे पतीचिया मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटे चिते ना तरी श्री गुरु वचना दिठी देतु जतना शिष्य आत्मभुवना माजी पैसे हे असो आपुला ठेवा हाता आधी जरी यावा तरी आदरे जेवी दिवा पुढा कीजे तैसा अशेषाही पुरुषार्था जो गोसावी हो म्हणे पार्था तेने श्रुति स्मृति माथा बैसणे घापे। ज्ञानेश्वर महाराजांचं आता एक स्टेटमेंट आलं या चार पाच ओव्या मिळून तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्या कार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुम इहारसी। सोळाव्या अध्यायातल्या चोवीसाव्या श्लोकावरच्या ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ओव्या आपण पाहायला सुरुवात केली। ज्ञानेश्वर महाराजांचं जे निरूपण आहे ते मागच्या श्लोकाबरोबर सलग आणि या श्लोकाच्या अंतर्गत त्याच्यावर असलेलं असं निरूपण आहे। या कारणे पै बापा याचा अर्थ आधी काहीतरी सांगितलेलं आहे म्हणून असं ते म्हणतात। या शास्त्र विधी मुत्सृज्य वर्तते काम कारत आहा शास्त्र विधीला सोडून जो कामानी प्रेरित होतो न स सिद्धिम अवापनोती न सुखम न परांगतिम त्याला मोक्ष सिद्धी तर दूरच राहते पण इहलोकीचं सुख आणि स्वर्गादी परमग परागती या देखील मिळत नाहीत। याच्यावर निरूपण करताना ज्ञानेश्वर महाराजांनी शास्त्रविधीला सोडून कामानी प्रेरित होऊन जगूच नाहीये राहूच नाहीये असा निर्वाळा दिला। त्याला सामान्य सुख देखील मिळत नाही। सगळ्या ओव्या पाहण्याचं कारण नाही। मागच्या वेळेला याचा अर्थ हा तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते हा श्लोक सुरू होण्याच्या पूर्वी याच्यावरच्या ओव्या आपण पाहिलेल्या देखील आहेत। तरी देखील या कारणे असं म्हटल्यामुळं मागच्या ओव्यांच्या संदर्भात ते पुढे बोलतात। तरी माशा लागी भुलला ब्राह्मण पान बुडारी गाला म्हणून एक दोन तीन ओवे आपण पाहत आहोत आणि मग या कारणे हे बरोबर राहील. ब्राह्मण कुळामध्ये जन्म आहे आणि मासे खाण्याची आवड आहे हे त्या काळातलं आहे. त्या काळातलं चाललंय बरं का. आमचे खळदकर साहेब एकदा एका लग्नाला चालले ते आणि लग्न अर्थात ते लग्न अमेरिकेहून आलेल्या अमेरिकेत परत जाणाऱ्या अशा मुला मुलींचं लग्न असल्यामुळं सोयीनी नक्षत्र पाहून चांगला दिवस पाहून लग्न तर तो आषाढी एकादशी किंवा कार्तिक असा एकादशीचा दिवस होता. लग्न मुहूर्तात मुहूर्त असं लिहिलेला नव्हता की आम्ही रिक्षा करून जात होतो मनोत कार्यालयात जायचं होतं आणि बोलत होतो की आता हा एकादशी आणि एकादशी करणारे किती आहेत कोण जाणे असं अशी सगळी चर्चा चाललेली होती. तर रिक्षावाला मागं वळून म्हणाला की साहेब तुम्हाला सांगू का हे सगळं तुम्ही लोकांनी सुरू केलं आणि तुम्हीच बुडवताय असं तो खळदकर साहेबांना म्हणाला. तो म्हणाला आता एकादशीला मुहूर्त हा आम्ही तर काही कधी करत नाही पण हा तुम्हीच पंचांग लिहिणारे तुम्हीच मुहूर्त केला तुम्हीच मुहूर्त काढता पण आता तुम्ही एकादशीलाही लग्न करता आणि तुम्ही म्हणता की एकादशी कसं काय लग्न झालं तर इथून जाता जाता बघा नॉनव्हेज जिथं तर त्या हॉटेलमध्ये तुमचेच लोक बसलेले असतील. आजच्या दिवशी अभिमानाने त्यात काय होतंय म्हणून अभक्ष भक्षण करणारे तुमचेच लोक आहेत. मी जातीयवादी म्हणून म्हणत नाही इथं ब्राह्मण शब्द आला म्हणून मी बोलतोय. माशा लागी भुलला ब्राह्मण पान बुडा रिगाला मासे खाण्याची आवड निर्माण झाली आणि ब्राह्मण पान बुडा म्हणजे कोळ्यांच्या वस्तीतच जाऊन राहिला जातीबाह्य झाला त्याच्या या सवयीमुळं की तेथही पावला नास्तिक वादू पण त्यांनीही त्याला सहजासहजी स्वीकारला असं नाही तेही त्याची टिंगलच करतायत. ते म्हणतायत हा ब्राह्मण आहे आणि इथे येऊन राहिलाय खुशाल खा मासे असं म्हणून त्याला मासे खायला देतायत. तैसे विषयांचे निकोडे जेणे परत्रा केले उबडे तव तोची आणिकीकडे मरणे नेला. विषयाबद्दल प्रेम निर्माण झाल्यामुळं ते परत्र कोणी पाहिले मेल्यानंतर स्वर्ग आपण मेलो जग बुडाल कोणी पाहिलंय स्वर्ग आणि चांगली गती जे काही भोगायचंय जे काही करायचंय ते आता इथंच करा अशा विचारांनी परत्र वगैरे या कल्पना सगळ्या पालथ्या घालूनच जगला. विषयांचे निकोडे जेणे परत्रा केले उबडे तव तोची आणिकीकडे मरणे नेला. पण इथं तरी धड कुठं जगला काही काळ असं जगला आणि मृत्यूमुखी पडला त्याला इह देखील खूप चांगला मिळाला नाही परत तर नाहीच नाही. एवं परत्र ना स्वर्गू ना ऐहिकही विषय भोगू तेथ केवता प्रसंगू मोक्षाचा तो मोक्षाची कुठली वार्ता. म्हणून कामाचे नि बळे जो विषय सेवू पाहे सळे तया विषयो ना मिळे स्वर्गू तयो विषयो ना स्वर्गू मिळे ना उद्धरे तो. म्हणून कामाच्या योगानी आपल्याच ठिकाणी बलवान झालेल्या बलिष्ठ असलेल्या कामाच्या योगानी जो विषय सेवू पाहे सळे तो स्वैर विषय सेवन करण्यासाठी म्हणून प्रवृत्त होतो तया विषयो ना स्वर्गू मिळे, त्याला धड विषय मिळत नाही, धड स्वर्ग मिळत नाही आणि त्याचा उद्धारही होत नाही। पारमार्थिक अंगाने देखील तो तसाच उद्धार झाल्याखेरीज राहतो। या कारणे पै बापा, म्हणून मागच्या ओव्या पाहिल्या, या करता जया आधी आपुली कृपा, ज्याला आपलं कल्याण व्हावं अशी इच्छा आहे, जया आधी आपुली कृपा, तेने वेदांची या निरोपा आनन कीजे, त्यांनी वेदांचं जे प्रतिपादन आहे त्याची अवज्ञा करू नये। ज्ञानेश्वर महाराजांनी शास्त्र म्हणून वेद, आपण शास्त्र म्हणजे उपनिषद शास्त्र, तसंच मोक्ष प्रदान जे विवेक वैराग्य शमदमादी षटक मुमुक्षत्व हे शास्त्र म्हणून पाहिलं, त्याचप्रकारे गीता शास्त्र देखील शास्त्र म्हणून पाहिलं। जेव्हा भगवंत सांगतायत शास्त्रम प्रमाणंते आणि स्वतःच्या प्रतिपादनाला शास्त्र असं नाव देतायत 15व्या अध्यायाच्या अखेरीला, तेव्हा भगवंतांना गीताशास्त्रच अपेक्षित आहे। पण हे जे गीताशास्त्र आहे ते वेदांच्या बाहेर नाहीये। ज्ञानेश्वर महाराजांनी जो वेदांचा उल्लेख केलेला आहे, प्रत्येक अध्यायाच्या शेवटी इति श्रीमद भगवत गीतासु, भगवंतांनी गायलेलं उपनिषदसु, उपनिषदामध्ये आलेलं आहे तेच ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे, हे सगळं मिळून शास्त्रच आहे। म्हणून ज्ञानेश्वर महाराज वेद असं म्हणतात। भगवंताच्या मुखातून बाहेर पडलेलं तसंच उपनिषदामध्ये म्हणजे श्रुतीमध्ये असलेलं ब्रह्मविद्या सांगणारं योगशास्त्र श्री कृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातून प्रकट झालेलं। या सगळ्याला मिळून वेद हा शब्द आहे असं आपण धरू। नाहीतर स्वतः भगवद्गीताच त्रैगुण्य विषय हा वेद हा निस्त्रैगुण्यो भवार्जुन असं म्हणते। म्हणजे विषय हे सत्वरज, वेद हे सत्वरज तम युक्त त्रिगुणांनीच भरलेले आहेत। त्या वेदांच्या सर्वात शेवटी जी उपनिषद सांगितलेली आहेत ती पारमार्थिक दृष्ट्या उपयोगाची आहेत। पण वेदांनी किंवा शास्त्रांनी सर्व प्रकारचे नियम त्या काळात घालून दिले आणि त्या नियमाप्रमाणे कित्येक वर्ष पिढ्यान पिढ्या असे त्या नियमाला बांधून चालत राहिले। पुढे अर्थातच एका काळाच्या प्रभावामुळे हळूहळू लोक मानेनासे झाले आणि त्याच्यातून दूर झाले, हे खरंच आहे, हे घडलं। पण ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात जर पाहायचं झालं तरी देखील तेव्हा ही चौकट फार भक्कम होती। जे पूर्वी होऊन गेलेले ज्ञाते त्यांनी उच्चारलेले शब्द, त्यांनी घालून दिलेले विधी, त्यांनी केलेली कर्म, सर्वसाधारणपणाने त्याचं अनुसरण करून अकल्याण तर कधीही होत नाही। वेद तर प्रमाण आहेतच आणि त्यांना प्रमाण धरून त्या विधींप्रमाणे अजूनही पूजा बसवलेली आहेत, ते त्याच विधींप्रमाणे बसवलेले आहेत। अगदी विवाह, वास्तुपूजा, वास्तुयज्ञ अशा इथपर्यंत येणाऱ्या या सगळ्या गोष्टी या तिथूनच आलेल्या आहेत, शास्त्रांमधूनच आलेल्या आहेत। आणि सर्वसाधारण जीवन जगण्याची कला देखील त्यांनीच वर्णन केली, त्याप्रमाणे जगावं अशी समाजाची प्रवृत्ती आहे, होती असं म्हणू। ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात तर होतीच। तुम्ही असं पहा की या एकूण व्यवस्थेचा लाभ होणारे किती शेकडो ऋषी मुनी होऊन गेले, किती राजे या वेदांना मानत होते। अगदी प्रभू रामचंद्र, प्रभू श्रीकृष्ण, त्याच्यानंतर कित्येक काळापर्यंत ही परंपरा अशीच चालू होती। नंतर मतमतांतर जरी निर्माण झाली तरी देखील एकूण शास्त्राला मानण्याची सर्वसाधारण समाजाची प्रवृत्ती होती। एखादी परमार्थामध्ये यशस्वी झालेली, पुण्य मार्गाने चालत गेलेली व्यक्ती ज्याप्रमाणे आचरण करते, तर ते आचरण नंतर संप्रदायामध्ये जमा होतं हेही आपण पाहतो। वेदांचं तर सर्व समाजाच्या समाजाने स्वीकारलं। आसेतू हिमाचल असं ज्याला म्हणतात, त्या एवढ्या मोठ्या समाजाने हे सगळं मान्य केलं। पण असे जे महान होऊन गेलेले पुरुष आहेत, त्यांच्या नंतर त्यांचं अनुकरण करणारे असे त्यांचे शिष्य असणं ही स्वाभाविक गोष्ट आहे। समाज असणं देखील स्वाभाविक गोष्ट आहे। याचं कारण तशा प्रकारचं चालणं हे सुरक्षित अशी सर्वसाधारण श्रद्धा दृढ झालेली असते। या कारणे पै बापा जया आथी आपुली कृपा, ज्याला आपल्या स्वतःचं कल्याण व्हावं असं वाटतं, तेने वेदांची या निरोपा आनन नक्कीच आहे। त्यांनी वेदांचं जे निरूपण आहे, वेदांचा जो सांगावा आहे, त्याची अवज्ञा करू नये असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। अवज्ञा करण्यामागं एक भाग असतो, तो म्हणजे जो इथं सांगितला तोच, काम क्रोध आणि लोभ। चांगल्या मार्गाची अवज्ञा केवळ याच कारणाकरता केली जाते, स्वतःच्या इंद्रियांची सुख आणि लोभ याच्याखेरीज दुसरं तिसरं कोणतंही कारण नसतं। ज्ञानेश्वर महाराज उदाहरण देतात, पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटेची ते। म्हणजे शास्त्र जणू पतीसारखं असावं आणि समाज जणू पत्नीसारखा असावा। पतीचे जे निर्णय असतात, पतीचं जे मत असतं, पतीची जी मर्जी असते, तर ती सांभाळत पतिव्रता, याचा अर्थ पतीवर विश्वास ठेवणारी स्त्री, अनायासे आत्महिता भेटेची ते, तिचा स्वतःचा संसार उत्तम होतो। आत्महित हा शब्द मर्यादेमध्ये आहे। आत्मा हा शब्द देहालाही, मनालाही, बुद्धीलाही लावला जातो। आत्मा याचा अर्थ मी असा आहे। आपण ज्या देहात्म वर्गाला मी असं समजतो, घरात जर संघर्ष असतील, कोणीतरी कोणातरी एकाला अनुसरण गरजेचं असतं। पत्नी ही पुरुषाला अनुसरून तिचा संसार यशस्वी होतो, तिच्या मुलांचं सगळं उत्तम पार पाडलं जातं, तिलाही त्याच्यातून सुख असतं। रोज भांडणात काय सुख आहे? म्हणून संसारामध्ये पुरुषप्रधान संस्कृती आहे। म्हणून पतीच्या मताला अनुसरून पतिव्रतेने, म्हणजे पती म्हणेल ती पूर्व दिशा अशा प्रकारे वागणारी स्त्री, तिचं सर्वसाधारण जीवन हे उत्तम राहतं, तिला सगळं मिळतं। त्याच्यामध्ये एक गोष्ट राहते की स्वतःचा अहम, स्वतःची मतं याला थोडी मुरड घालावी लागते, पण ते केल्यामुळं तिला आत्महित लाभतं, तिला हवे तसे निर्णय होतात असं ही युक्ती ज्ञानेश्वर महाराज सांगतात। भांडत बसण्याच्या ऐवजी पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची ते। आता कदाचित उलट असेल तरी देखील संसार चांगलाच होईल। कोणाचं तरी एकाचं ऐकावं म्हणजे झालं। 25 वर्ष विवाहाला झाली आणि आमचं एकदाही भांडण झालं नाही असं एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला सांगते की आमचं एकदाही भांडण झालं नाही 25 वर्ष संसार केल्यानंतर। तर ती म्हणते की आश्चर्यच आहे, तुमच्यात मतभेद होत नाहीत। आमच्यात मतभेद होतात, पण मतभेद झाल्यानंतर आम्ही शांतपणे बसतो, विचार करतो दोन्ही मतांवर आणि कोणाचं मत बरोबर आहे दुसरा आपलं मत मागं घेतो। ती म्हणते मग अशा वेळेला दुसरा मग जो मत मागं घेतो तो त्याप्रमाणे संपूर्ण मागं घेतो आणि एका मतानेच आमचं सगळं चालतं। आणि आश्चर्य आहे, तुला तुझं मत मागं किती वेळेला घ्यायला लागलं? तेव्हा ती जरा शांत बसते, आठवते आणि म्हणते असं एकदाही आतापर्यंत घडलेलं नाहीये। असं मात्र एकदाही घडलेलं नाहीये। तर इथं अशी ओवी लिहायला काही हरकत नाही, पत्नीची या मता नाही का, अनायासे आत्महिता भेटेची ते। कुठून तरी संसार नीट होतो एवढं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे, याच्यापेक्षा बाकी काही फार नाहीये। आत्महित म्हणजे ती पत्नी आणि तिचा सगळा संसार, मुलं बाळं इत्यादी, हे सगळं धड योग्य रीतीने चालतं। काही काहींचा तर पतीवर इतका जबरदस्त विश्वास असतो। मी एक विनोद वाचला होता की आई मुलाला म्हणते की तू जरा तुझ्या वडिलांचा आदर्श घे। तो मुलगा म्हणतो की कशात, कोणत्या बाबतीत आदर्श घ्यायचा? तर ती म्हणते की चांगल्या वागणुकीबद्दल त्यांना 6 महिने आधी जेलमधून ते बाहेर आले। केवढी श्रद्धा पतीवर। स्वामीजी म्हणायचे की पूर्वी पतीला आर्य म्हणायचे, म्हणजे आर्यासारखं वर्तन करणं त्यांनी गरजेचं आहे। तर हे आर्य म्हणजे सिगरेट ओढत घरात येणार आणि बूट घालून स्वयंपाकघरात येणार आणि देवापशी देखील बूट घालून जाणार असं हे आर्य असं स्वामीजी म्हणायचे। किंवा झोकांड्या खात रात्री येणार। आणि पत्नीला पूर्वी देवी म्हणायचे, आता जर कोणी म्हटलं तुमची देवी कुठं गेली तर क्लबमध्ये पत्ते खेळायला गेली सांगायचं का असं स्वामीजी विचारायचे। हे एका आदर्श चौकटीतल्या गोष्टी चाललेल्या आहेत। पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता। आणि पूर्वी म्हणजे फार जुनं नाही, एक 100-150 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। तुम्ही पहा की आगरकरांसारखे, लोकमान्यांसारखे इंटेलेक्च्युअल जायंट असणारी मंडळी आणि त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्या शिकलेल्या देखील नसत। त्या काळात शिक्षणाची पद्धत नव्हती। त्यांनी संसार केला कसा? एकतर पतीवर श्रद्धा ठेवून, आणि त्यांचं व्यवहार ज्ञान फार चांगलं होतं। त्यांच्या ठिकाणी बुद्धी नव्हती असं नाही, ही अक्षर ओळख जरी त्यांना झाली नाही तरी संसार उत्तम करण्याची कला, करारीपणा, कर्तव्य दक्षता, तसंच पतीबद्दल अतिशय आदर, या सगळ्या गोष्टी त्यांच्या ठिकाणी होत्या। त्यांचे संसार नीट झाले, चांगले झाले। जसं लोकमान्य आपला मुलगा गेला तर अग्रलेख लिहित होते आणि म्हणाले की तयारी करा, झालं की सांगा, म्हणजे मी येतो। बाकीच्या लोकांनी तयारी केली अंत्यविधीची। तर असं कुठं नाहीये की त्यांच्या पत्नीनी त्यांच्याशी भांडण काढलं। तुम्ही पहा, ते एवढी मोठी मोठी कामं अशा करता करू शकले की त्यावेळेला त्यांनी संपूर्ण साथ दिली। म्हणून ही जी ओवी आहे ही ओवी 100-150 वर्षापूर्वी देखील लागू होती. ज्ञानेश्वर महाराजांचं सोडा, तो काळ सोडा, आता किती लागू आहे ते आपलं आपण तपासून पाहू. पण सामान्य संसार यशस्वी होण्यासाठी म्हणून त्याची अत्यंतिक गरज असते एकावर श्रद्धा निष्ठा. आणि आता दोघेही शिकलेले असतील तर उभय पक्षी जास्त उत्तम संसार करता यायला पाहिजे, पण घटस्फोटाचं प्रमाण वाढत आहे. आत्महित साधलं जात नाहीये, काहीतरी चुकतंय, कुठला तरी अहंकार अहममन्यता ही आडवी येते असा त्याचा अर्थ आहे. आपण एक 2-4 मिनिटं शांत बसू. हरी 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 स्वामी जी स्वामी जी. म्हणून समाजाने वेदांचा जो निर्वाळ आहे, वेदांचा जो निरोप आहे, वेदांचा जो सांगावा आहे, आपल्या स्वतःच्या कल्याणासाठी म्हणून वेदांना प्रमाण मानून चालावं. जशी पत्नी पतीला प्रमाण मानून चालते. कबीरांच्या घरी एकदा कोणी व्यक्ती आली आणि कबीरांना म्हणाली की तुमचा परमार्थ इतका यशस्वी, प्रपंच इतका यशस्वी, फार दुर्मिळ उदाहरण आहे. कबीरांचा मुलगा देखील संत झाला, हे दुर्मिळ उदाहरण आहे. थेट लगेच पुढचीच पिढी, नाहीतर साधारण ध्येयाने चालणारा जे वडील असतात त्यांची मुलं तितक्या ध्येयाने चालत नाहीत किंवा त्यांना त्यांचा कधी कधी टोकाला जाऊन तिटकारा देखील असतो, कारण त्यांच्या त्या वर्तणुकीच्या पद्धतीमध्ये त्यांच्या ध्येया यांच्या कोणत्या तरी आशा आकांक्षा मारल्या गेलेल्या असतात, बाकी काही नसतं आणि त्यांना हे समजून घेण्याची कुवत नसते. तुमचा प्रपंच इतका उत्तम कसा आणि परमार्थही इतका उत्तम कसा, कबीर मागावर धोटा चालवत होते, त्यांनी पाणी दिलं त्या माणसाला, तो बसला, त्यांनी प्रश्न विचारला आणि कबीरांचं काम आपलं चाललेलंच होतं. एक 5-10 मिनिटांनी कबीरांनी आत हाक मारली पत्नीला आणि तिला सांगितलं की एक कंदील जरा लावून आण इकडं. दुपारी 12-1 ची वेळ होती, तिने कंदील आणला आणि कुठं ठेवायचा तिथं ठेव म्हणाले, त्या मागाच्या तिथं ठेवला आणि मग थोड्या वेळ 5-10 मिनिटं काम केल्यानंतर कबीरांनी पुन्हा पत्नीला हाक मारली आणि म्हणाले की हा कंदील घेऊन जा. ती कंदील घेऊन गेली. आलेले गृहस्थ कबीर कामातच निमग्न, ते म्हणाले माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं नाहीत. ते म्हणाले दिलंय, दुपारी 12 वाजता किंवा 1 वाजता कंदील लावून आण, मला जरा हवाय म्हटल्यानंतर पत्नीनी मुकाट्याने कंदील लावून आणला आणि 10-15 मिनिटांनी काम झालंय म्हटल्यावर घेऊन गेली, काहीही प्रश्न नाही. आता तुम्हाला कंदील हवाय कशा करता? आत्ताच्या काळातलं अतिशय आपल्याला माहीत असणारं उदाहरण म्हणजे मातोश्री सरलाताई आणि स्वामीजी. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटेची ते. आणि याच्या बरोबरीनी आपल्या देशातल्या हजारो स्त्रिया की ज्यांचा पतीवर पूर्ण विश्वास आहे त्यांचा सगळा संसार उत्तम झाला. ना तरी श्री गुरुवचना दिठी देतू जतना, शिष्य आत्मभुवना माझी पैसे. किंवा सद्गुरूचं जे वचन आहे त्या वचना ते वचन जला दाखवतं, ज्या गोष्टीला दाखवतं त्या गोष्टीवरच दृष्टी ठेवत आणि ती गोष्ट जतन करून ठेवत, सद्गुरु वचन आणि सद्गुरु वचन जे दाखवतं ती गोष्ट जतन करून ठेवत, शिष्य आत्मभुवना माझी पैसे. पहिलं जे आत्महिता भेटेची ते, म्हणजे सामान्यत संसार यशस्वी होतो त्या पत्नीचा. पण इथं असं ते म्हणतात की शिष्य सद्गुरूंच्या वचनावर वचनाप्रमाणे दृष्टी ठेवत, सद्गुरूंनी जे वचन सांगितलेलं आहे ते जतन करत आणि त्या वचनाचा जो अभिप्राय आहे तो जतन करत. शिष्य आत्मभुवना माझी पैसे. सद्गुरूंचं वचन कोणतं? सोहम आत्मा स्वानंद घन, अजन्मा तो तूची जाण. हेची साधूचे वचन सदृढ धरावे. सद्गुरूंचं दुसरं तिसरं कोणतं वचन नाही. तू सच्चिदानंद स्वरूप आहेस, तू देह मन बुद्धी नाहीस. देह मन बुद्धीच्या बुडाशी देह मन बुद्धीचं अधिष्ठान भूत असणार असं जे तत्व आहे ते तुझं खरं स्वरूप आहे. तू अविनाशी आहेस, तू शुद्ध जाणीव स्वरूप आहेस, तू आनंद स्वरूप आहेस, तू शांत स्वरूप आहेस, तू अज नित्य शाश्वत सनातन असा आहेस. या सद्गुरु हे सद्गुरु वचन जतन करतो आणि सद्गुरु वचना दिठी देतू जतना. सद्गुरु वचन जे दाखवतं त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दृष्टी लावून ते आत्मस्वरूप जो जतन करून ठेवतो विसरतच नाही सदा सर्व काळ. एकदा असं झालं की उमदीकर महाराजांनी त्यांच्याकडे अंबुराव महाराजांची आणि त्यांची पहिली भेट, उमदीकर महाराज म्हणाले की तुम्ही अनुग्रह वगैरे घेतला नाहीत का कोणाकडून, तर ते नाही म्हणाले आणि मग या भांगडीतच नको पडायला म्हणून पारावर जाऊन बसले. ज्यांच्या बरोबर आलेले होते तर त्या ग्रहस्थांना उमदीकर महाराजांनी सांगितलं तुमच्याबरोबर आला तर त्याला धरून आण इकडं, तर ते पारावर तंबाखू चोळत बसले. ते महाराजांनी बोलवले ते मी नाही यायचा म्हणे, मला त्या अनुग्रह वगैरे असलं काही जमायचं नाही. त्यांनी सांगितलं ते नाही येत काय त्याला पकडून आण. तो चांगला दांडगा मनुष्य होता, त्यांनी खरंच धरून आणलं अंबुराव महाराजांना आणि म्हणाले मी तुला अनुग्रह देणार आहे. अनुग्रह घेतला त्यांनी आणि म्हणाले की इथं दृष्टी लावून बसायचं. अनुग्रह झाल्यावर सांगितलं इथं दृष्टी लावून बसायचं. 8-10 दिवस झाले अंबुराव महाराज उमदीकर महाराजांना भेटायला आले, त्यांचे डोळे लाल झालेले होते, त्याच्यातून सारखं पाणी येत होतं. उमदीकर महाराजांच्या समोर उभे राहिले, मी म्हणाले मी सांगत होतो की मला हे अनुग्रह वगैरे काही भानगडीत पडायचं नाहीये, माझ्या डोळ्याच्या खाचा व्हायची वेळ आली, काय झालं तुम्ही सांगितलं इथं दृष्टी लावून बसायचं तसा बसलो, जे शिष्यही कसा पाहिजे. सद्गुरूंनी एकदा सांगितलं इथं पहा, ते म्हणाले अरे इतकं 24 तास करायची काही गरज नाही, सकाळी 3 तास, दुपारी 3 तास आणि रात्री 3 तास, असे 9 तास पुरेत. त्या अंबुराव महाराजांना कोणी एकाने पत्र लिहिलं की कृपा करून कृपादृष्टी असावी, तेव्हा अंबुराव महाराजांनी उत्तर दिलं की कृपा करून दृष्टी ठेवा कृपा होईलच असं म्हणाले. सद्गुरूंनी किती वेळ दृष्टी ठेवायची हे सांगितलं नाही, तर किती ऐकणं म्हणजे कोणत्या टोकाचं ऐकणं. 7 दिवस 24 तास इथं लक्ष ठेवून बसले, माझ्या डोळ्याची खाचर व्हायची वेळ आली म्हणाले. ना तरी श्री गुरुवचना दिठी देतू जतना शिष्य आत्मभुवना माझी पैसे. श्री गुरूंचं जे वचन आहे त्या वचना कडे दृष्टी ठेवून, ते वचन ज्याला दाखवतं त्या आत्मस्वरूपाकडे दृष्टी ठेवून, ते वचन जीवापाड सांभाळून, त्या वचनाप्रमाणे साधना करून शिष्य पारमार्थिक अर्थाने आत्मा आता इथं शुद्ध बुद्ध मुक्त असा जो पारमार्थिक अर्थाने आत्मा म्हणून सांगितला जातो, त्या आत्मभुवना माझी पैसे त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जाऊन राहतो, हे असो आपुला ठेवा हाता आधी जरी यावा तरी आदरे जेवी दिवा पुढा किजे. आपलाच ठेवा, पण अंधार आहे अंधारात सापडत नाहीये, तेव्हा जसा दिवा पुढे धरून मग तो ठेवा शोधावा लागतो, कुठे ठेवलेला आहे ते, तसं शास्त्र शास्त्रांचा वेदांचा निरोप जो आहे तो जणू दिव्यासारखा आहे, त्यामुळे काय होईल तर आपलाच ठेवा आपल्याला सापडेल। हे असो आपुला ठेवा हाता आधी जरी यावा तरी आदरे, जेवी दिवा पुढा किजे, दिवा पुढे करायला लागतो आणि त्या दिव्याच्या प्रकाशात आपला ठेवा आपल्याला सापडतो। तैसा अशेषाही पुरुषार्था, जो गोसावी हो म्हणे पार्था, सर्व पुरुषार्थांमध्ये धर्म अर्थ काम आणि मोक्ष या सर्व पुरुषार्थांचा मी गोसावी होईन असं जो म्हणतो, अशेषाही पुरुषार्था जो गोसावी हो म्हणे पार्था, मी ते प्राप्त करीन, सर्व पुरुषार्थ मी मिळवेन, मी त्याचा स्वामी होईन, मी त्याचा गोसावी होईन असं जो म्हणतो, तेने श्रुती स्मृती माथा बैसणे घापे, त्यांनी श्रुती आणि स्मृती माथा बैसणे घापे म्हणजे श्रुती स्मृतीला कुठलं स्थान द्यावं, तर आपला जो माथा आहे ना, तर इथं एक बस्कर घालावं, बैसणे म्हणजे बस्कर घालावं आणि तिथं श्रुती स्मृती ठेवाव्यात, डोक्यावर घ्याव्यात, त्यांचं तशा पद्धतीने आचरण करावं, अनुसरण करावं। म्हणजे अत्यंत मानाने त्यांच्याकडे पाहावं। त्याबाबतीत विचार पुनर्विचार तर्क हे बरोबर लिहिलं असेल का नसेल वगैरे या गोष्टी न पाहता त्याचं आचरण करावं, अनुसरण करावं। काही गोष्टी अशा असतात की चालल्यावर मगच समजतात, चालून तिथं गेलं की मग समजतं की या रस्त्याला पुढे दोन फाटे आहेत, त्याच्यातल्या उजव्या फाट्यांनी जायचं, हे चालल्याशिवाय कसं समजणार। तेवढा आदर देऊन चालणं गरजेचं आहे। अशेषाही पुरुषार्था जो गोसावी हो म्हणे पार्था, तेने श्रुती स्मृती माथा बैसणे घापे, श्रुती स्मृतीला अशा रीतीने सर्वोच्च मान देऊन ते सांगतील त्याप्रमाणे वर्तन करावं। लक्षात घ्या, आपण जे निरूपण केलेलं आहे या श्लोकाचं ते गीताशास्त्र असं धरून केलेलं आहे आणि या गीताशास्त्र हे निरूपण केलं ते आणि ज्ञानेश्वर महाराज सांगतायत ते याच्यात अंतर नाहीये। कारण गीतेला गीता उपनिषद असं एक नाव देखील आहे, हे गीता उपनिषदाच्या समानच आहे। अनेक प्रकारची उपनिषद याच्यात अंतर्भूत आहेत, कारण स्वतः व्यासांनी ही रचलेली आहे। भगवंतांनी जो मोकळा संवाद केला तो लक्षात घेऊन तो संवाद त्यांनी शास्त्रांमध्ये बसवलेला आहे। तो संवादच मुळात शास्त्र जे आहे त्या प्रकारचाच होता आणि शिवाय हा संवाद लिहिणारे एडिट करणारे व्यास होते। असं असल्यामुळं श्रुती आणि स्मृती म्हटलं तरी चालेल आणि गीताशास्त्र म्हटलं तरी चालेल। शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृण मानावे, जे घेववी ते न म्हणावे विषही विषही विरू। शास्त्र म्हणेल की ज्याचा त्याग करावा, अशा वेळेला राज्य जरी समोर असेल तरी त्याचा त्याग करावा, ते घेऊ नये। जे घेववी ते न म्हणावे विषही विषही विरू, विरुद्ध घातक असणारं असं विष देखील। जर शास्त्र म्हणालं घ्यावं तर घ्यावं. याच्यात ज्ञानेश्वर महाराजांच्या कुटुंबाची एक प्रकारे ट्रॅजेडी देखील दडलेली आहे. आणि असं असताना देखील म्हणजे शास्त्राचा अर्थ करणाऱ्यांनी त्यांना शिक्षा दिली त्यांच्या आई वडिलांना. पण जर शास्त्र तसं म्हणत असेल ना तर विरुद्ध परिणाम करणारं घातक असं विष देखील मोठ्या आदराने सेवन करावं. म्हणजे त्या शास्त्रांबद्दल कुठलाही अनादर ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात व्यक्त होत नाहीये. आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांतिः शांतिः शांतिः. हरी 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 ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामीजी स्वामीजी बोला. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.